हेलो मॅम, नमस्कार. अशोक पाटील बोलतोय परांजपे फिल्म्स मधनं. परवा तुम्ही आमच्या वाकडच्या ब्रॉडवे दत्त मंदिर रोडच्या प्रोजेक्टला विजिट केले होते आणि सॅम्पल फ्लॅट वगैरे बघितला होता तिकडला. येस येस, तर तेच म्हटलं की तुम्हाला ओव्हरऑल आमचा प्रोजेक्ट कसा वाटला, आवडला नाही आवडला, तर नंतर आपलं बोलणं होऊन येतं तिथलं. ओके ओके, चालेल. म्हणजे अराउंड काय बजेट पर्यंत तुम्ही बघत होता? ओके ओके ओके. इकडला म्हणजे या फ्लॅटच्या किमती बद्दल जसं की जसं मी तुम्हाला सांगितलं 90 to 90 lakh ऑनवर्ड्स वगैरे. डेफिनेटली डेफिनेटली आपण याच्यामध्ये काही ना काही किंमत तुमच्यासाठी आपण स्पेशल केस कमी करू शकू. पण ते हा, पण ते 90 पासून ते डायरेक्ट 70 असं खरतर एक मी जस्ट तुमच्यासाठी ऑफर सांगू शकेन की त्या दोन्ही बिल्डिंग पैकी कॉर्नर अपार्टमेंट जर कुठले तुम्ही निवडत असाल, कॉर्नर अपार्टमेंट जे साधारणपणे 850 to 860 तर ते कुठले जर निवडत असेल पहिला मजला तो ते 18 मजल्यापर्यंत, तर ते तुम्हाला पडेल 85 lakh ला इन्क्लुडिंग ऑल.
85 ला? ओके ओके ओके, ठीक आहे. कारण मी बघते, विचार करते.
त्याच्यामध्ये फ्लोर प्राइस वगैरे चार्ज नाही आपण करत आहोत. तुम्हाला समजा अपचा फ्लोअर जरी समजा एक 15-17 मजल्याच्या दरम्यान तरी म्हटलं तर ऑलमोस्ट एक 9 to 10 lakh आसपास तिथला डिस्काउंट वर्कआउट होतो.
ओके, पण 85 ऑल इन्क्लुसिव्ह की?
येस, ऑल इन्क्लुसिव्ह होतं.
ऑल इन्क्लुसिव्ह 85?
येस येस.
जीएसटी वगैरे सगळं?
येस येस, अग्रीमेंट कॉस्ट अँड ड्युटी रजिस्ट्रेशन जीएसटी या सगळ्या गोष्टी सहित कॉर्नर अपार्टमेंट 85 lakh. अच्छा,
कॉर्नर ना? ठीक आहे, येस येस, ठीक आहे. मी डिस्कस करते जरा आणि मग तुम्हाला सांगते मग मी.
आपण किंमत ऍटॉल आपण कमी नव्हती केली आजपर्यंत. लॉकडाऊन मधली ही म्हणजे स्पेशल ऑफर म्हणता येईल. इव्हन सुरुवातीला तर हा प्रोजेक्ट आपण लॉन्च केला तर त्यावेळेला निगोशिएशन प्रकार बिलकुल नव्हता ठेवला आपण.
हा हा हा, ओके ओके, ठीक आहे. अरे बघते मी सांगते तुम्हाला.
ओके.